क्रिस्मा वाला भाउस अन बिहनेस तुम्हाला आखेसाला प्रभु सुने नामा प्रेमी सलाम। आज आपला ऐकू देवनी गोट भाग चेर इब्राम हारी देवना करार। जग बुडना खूब वर्षा मागून दुनेमा खूब लोका हुई गैला अंते एकच भाषा बोलो हतात। देवनी धरतीला भरपूर करूला जो नियम दिदेल हता ते बदलते गोळा होईनात अन एक सहार बांधा ते अभिमानी होईनात अन देवनी जी सांगेल हता तेनी तेही काळजी लिदेल नाही तेही आबूट सुधी पोहोचूला ईसा ऊचा बुरुज बांधूलानी सुरुवात करी। देवनी हेरा काय ते पाप करूलासाठी हारी मिळीने काम करे करतील तहा ते वदारी पापनी बाबतमा पडतील। तेसाठी तेहनी भाषा बदली टाकी अन लोका सहला दुनेमा पसरवी दिदात। जी सहार बांधूला सुरुवात करेल होती तेना नाव बाबील होता तेना अर्थ गुचवन हुय ह। खूप पेढी मागून देवनी इब्राम नावना मानुसारे घोट करी। देवनी तेला सांगा तुना देश अन तुना कुटुंब सोडीने जी जागामा तुला दाखवा हा तठ तुझ मा तुला आशीर्वाद दिन अन तुने थी एक मोठी जाती उपेज करीन मा तुना नाव मोठा करीन अन जे तुला आशीर्वाद देती तेला मा आशीर्वाद दिन अन जे तुला सराप देती तेला मा सराप दिन। तुने लिदे धरतीना आखा कुटुंब आशीर्वाद पामतील। तेसाठी इब्रामनी देवनी आज्ञा मानी तेनी तेने बायको साराय अन तेना आखा नोकर अन जी काही तेनी मेळवेल होता ती आखा लिहून देवनी जो कनान देश दाखवेल होता तठ तो गे। जद्व इब्राम कनान माना तहा देवनी सांगा तुने येहून तेहून हेर मा तुला अन तुने पोसा सहला यो देश जो तू हेरहस तो वारसा तरीके दिन। तद्व इब्राम ते देशना कायम ना हुईना। एक दिस इब्राम मोठे देवना सेवक मालकी सदेकला मिळणा। मालकी सदेकने इब्रामला आशीर्वाद दिदा अन सांगा आकाश अन धरतीना मालिक खूबच इब्रामला आशीर्वाद दे। तद्व इब्रामने मालकी सदेकला तेना आखे माहून दसमा भाग दिदा। खूप वर्षा पसार होईनात पण इब्राम अन सारायला आजूसुदी पोसानी होता। देव इब्राम हारी बोलना अन फिरी हुन वचन दिना काय तुला पोसा होईतील अन आबूट मातले चांदने ने होडाक तिना पोसा वदारीन। इब्राहिम देवने वचनला मानना। देवनी यी साबित करा काय इब्राम न्यायी होता कहा काय तेनी देवने वचनला मानेल होता तहा देवनी इब्राम हारी वायदा करा। वायदा त दोन पक्ष वचेनी संमती आहा। देवनी सांगा मा तुला तुने पदरने शरीरनाज पोसा दिन मा कनान देश तुने वंश सहला दिन पण आजूसुदी इब्रामला पोसानी होता। बायबलनी गोट उत्पत्ती अगेरहून 15